रानी बर्दाश्त कर तू आज रात रंगीन हो।